Okay. Today's talk is introductory for the following talks. So I'm going to be talking at first generally about the Buddha scriptures. And of course, where the Atadanda Sutta fits into it. Now, I've got copies of the Atadanda Sutta for everybody, but I'm not going to give them to you yet. I've done enough teaching in my life to know that if you give students something early on, they are looking at that and not listening. Always. But you'll have it at the end. That you will have copies of this at the end of the talk. So in the first part of the talk, it might sound a little bit like you were back at college learning something. But this is also useful because the Buddha scriptures is a big part of our Indian history. And then the second part of the talk is about how to go deeper and deeper with the scriptures. So let's start with how the Buddha scriptures developed from the life and teachings of the Buddha.
सर्वप्रथम पहिला जो भाग असेल तो या प्रकारचा असेल की हे बौद्ध जे साहित्य आहे किंवा बुद्ध जे सूत्र आहे ते कसे निर्माण झाले आणि बुद्धाच्या जीवनाचा याच्यासोबत कसा संबंध आहे.
I'll make a comparison with बाबासाहेब.
आणि याची जी कंपॅरिझन आहे याची जी तुलना आहे ते आपण बाबासाहेबाच्या जीवनाशी पण करूया.
He did, बाबासाहेब didn't live a very long life, but he did a lot of things in those years.
तर बाबासाहेब फार मोठं जीवन जगले नाही, त्यांचं जे जीवनाचं वयोमर्यादा ती फार मोठी नव्हती.
And we have lots of stories now. He did this at Malind College, he said this at the Dikshabhumi, he said this in Nepal.
मिलिंद कॉलेज मध्ये असं केलेलं आहे हे सांगितलेलं आहे, त्यांनी नागपूर मध्ये हे सांगितलेलं आहे, त्यांनी औरंगाबाद मध्ये हे सांगितलेलं आहे.
And it's exactly the same with Bante Sangharakshita. The stories from Kalimpong, stories from his time wandering around India, stories about things in the West.
तर एक प्रकारे आपण असेही म्हणू शकतो की भंते संरक्षितांबद्दल पण असंच आहे की त्यांनी त्यांच्या ज्या कथा आहेत ते कलिम्पोंग मध्ये कसे जगलेत, बाकी भारतातल्या अन्य राज्यांमध्ये ते कसे गेलेत आणि पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांनी कसं प्रचार प्रसार केला.
And both men have had conflicts with many people. So we know all about some of that. Well, we know a lot about those conflicts. Now it was the same with the Buddha. There were many meetings, many stories, many teachings.
आणि बुद्धाच्या जीवनाकडे जरी आपण पाहिलं तर बुद्ध अनेक लोकांशी भेटले, त्यांच्या पण जीवनाच्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत आणि ते लोकांशी कशा तऱ्हेनं ते मिसळले किंवा भेटले त्याचा वृत्तांत पण आपल्याला कथांमधून कळतो.
But of course the big difference between बाबासाहेब and the Buddha was there was no writing or very little writing at the time of the Buddha.
आणि बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये आणि बुद्धाच्या कालावधीमध्ये एक मोठा जर फरक आपल्याला असेल त्यावेळेस जी लेखन शैली होती, लेखन कला होती, ती बुद्धाच्या वेळेस विकसित झालेली नव्हती, बाबासाहेबांच्या वेळेस ती अगदी विकसित होती.
सो the wanderers who were followers of the Buddha, took special trouble to remember and to pass it on.
तर त्यावेळेसचे जे परिवाजक होते जे बुद्धाच्या समवेत त्यांनी बुद्धाचे शिष्य होते परिवाजक त्यांना खूप असे प्रयत्न करावे लागत होते की ह्या ज्या शिकवणी आहेत त्या आठवण साठवण्यासाठी किंवा आठवण ठेवण्यासाठी.
If we read the Pali Sutta, it talks about these wanderers as bhikkhus, but they were very different from a modern bhikkhu.
तर आपण जर पाहिलं तर त्यांचे जे काही कला होत्या किंवा ते मुखोद्वत करणं किंवा एक प्रकारे लक्षात ठेवण्याची जी बाब होती ती अगदी वेगळी होती जे आता नवीन जे भिक्षू आहेत त्यांच्यापेक्षा ते अगदी भिन्न असे त्यांची शैली होती.
They were wanderers, shravakas.
ते एक प्रकारे परिवाजक होते श्रावक होते ते फिरणारे होते.
Most modern bhikkhus are attached to a particular institution, a particular vihara or monastery.
तर आताचे जे भिक्षू आहेत एक प्रकारे एका ठिकाणी स्थिर झालेले आहेत कुठल्या तरी एखाद्या विहारामध्ये ते पक्के झालेले आहेत एका ठिकाणी ते राहतात.
And of course there were a lot of shravakas, wanderers in society at that time. Only some were followers of the Buddha.
तर त्यावेळेस आपण पाहतो की बरेच श्रावक होते परिवाजक होते पण सगळेच ते काही बुद्धाचे शिष्य नव्हते त्यापैकी बरेचसे जे होते ते बुद्धाचे शिष्य पण नव्हते.
The ones who were followers of the Buddha were called Shakyaputrans.
आणि जेव्हा तुम्ही बुद्धाचे शिष्य होत होते त्यावेळेस तुम्हाला
शाक्यपुत्र
तुम्हाला म्हटलं जात होतं.
They had a lot of insecurity in their lives.
आणि खरं पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये ते अगदी असुरक्षित होते त्यांचं जीवन.
They didn't always get food.
त्यांना नेहमीच ते अन्न मिळेल त्याची काही गॅरंटी नव्हती.
But unlike a modern bhikkhu from the Theravada has I think 227 rules.
तर मॉडर्न जे काही भिक्षू आहेत त्यांना एक प्रकारे 227 नियमांचं ते पालन करतात जे हीनयान परंपरेला मानतात.
Of course many of these rules are neglected but officially they accept all the 227.
तर खरं म्हटलं तर याच्यातले बरेचसे आता ते मानत नाही पण एक प्रकारे असं म्हणता येईल की औपचारिक दृष्ट्या त्यांनी त्याला 227 नियमांना मान्यता दिलेली आहे.
But the wanderers, the Shakyaputrans who followed the Buddha, they had very few rules.
तर जे बुद्धाच्या वेळेसचे जे काही परिवाजक होते जे फिरणारे श्रावक होते त्यांच्या वेळेस फार कमी त्यांच्यासाठी प्रतिज्ञा किंवा पालन करण्यासाठी नियम होते.
Of course they were expected to be celibate. They were expected not to marry and not to have relations with women.
तर त्यावेळेस असं होतं की ते जे बरेचसे जे होते त्यांचं काही लग्न झालेलं नव्हतं आणि बरेचसे जे होते त्यांचे काही महिलांशी संबंध आलेला नव्हता.
They were expected not to spend too long with any one family in case they started forming attachments to a whole family.
आणि त्यांचं असं पण होतं की ते एखाद्या परिवारासोबत पण जास्त वेळ घालवत नव्हते जेणेकरून त्यांची जी आसक्ती आहे त्या परिवाराबद्दल ती वाढीस लागू नये यासाठी ते सराव करायचे.
Now these are the people, these are the men who we can be grateful to because they passed on the oral tradition of the teachings of the Buddha.
खरं म्हटलं तर आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे कारण ह्याच लोकांच्या ती जी परंपरा आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे.
Now if you ever have seen a complete set of the Pali text there's a very large amount of information there.
तर तुम्ही जर आपण जर पाली सूत्रांचा विचार केला तर एक प्रकारे खूप मोठी प्रचंड अशी माहिती त्या सूत्रांमध्ये आपल्याला मिळते.
So some people say, well, how could they have passed all this on accurately?
तर बरेचसे लोक हे पण म्हणतात की हे कसं काय शक्य झालं ही जशीच्या तशी माहिती सत्यतापूर्ण जी माहिती आहे ती कशी काय आपल्यापर्यंत आलेली आहे.
Of course they did make a special effort. They met at the full moons and tried to recite.
आणि मग एक प्रकारे त्यांनी काय म्हणता येईल खूप असे विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यांनी वेगवेगळे जे काही समूह आहेत ते बनवले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ते मुखोद्वत करून ते लक्षात ठेवलेलं आहे.
But recent research has shown that it is possible for a human being to accurately pass on very very large amounts of information.
आणि आता जसं म्हणजे असं सिद्ध झालेलं आहे की मनुष्य जो आहे तो मोठ्या प्रमाणात जी माहिती जी आहे ती अगदी सत्यतापूर्ण माहिती ही पुढे नेऊ शकतो पुढे पुढे ती आपल्याला सांगता येऊ शकते.
आय डोंट थिंक द रिसर्चर्स नो व्हाय बट दे से एज सून एज पीपल लर्न टू रीड अँड राईट दे कांट पास ऑन सो मच इन्फॉर्मेशन mentally, through memory.
तर जसं जसं शिक्षणाच्या पद्धतीचा विकास झाला, लेखनशैलीचा विकास झाला, लिहिण्याचा विकास झाला, पुस्तकं आली, तसं तसं आपली स्मृती कमी झाली आणि आपण जी स्मृतीनं जी माहिती एकापासून दुसऱ्यांकडे न्यायचो ती मात्र क्षमता आपल्याला कमी झालेली आहे.
So in parts of Rajasthan and the Middle East, some people can recite stories of love and adventure for many hours.
तर जसं त्यांनी सांगितलं की राजस्थान आणि काही उत्तर भारतातल्या भागांमध्ये तर अशी काही लोक आहेत की ज्यांनी काही कथा त्यांना ज्या माहिती आहेत तर त्या कथा तुम्हाला तासन तास बसून त्या तशाच्या तशा त्या ऐकवू शकतात सध्याच्या स्थितीत पण.
And it's accurately passed on for hundreds of years like this.
आणि त्यांनी ही जी परंपरा आहे ती अनेक वर्षापासून म्हणजे हजारो वर्षापासून किंवा शेकडो वर्षापासून ती सुरू आहे.
And it's the same in Australia before the white colonists came to Australia, went to Australia.
हा आणि जे व्हाईट कॉलनिस्ट ते म्हणतात ते येण्याच्या पूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पण अशी स्थिती होती, तिथले पण लोक परंपरेनी शेकडो वर्षापूर्वी पर्यंत त्यांनी ज्या कथा आहेत त्या एकमेकांकडे पास ऑन केलेल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया इज अ बिगर कंट्री दॅन ऑल ऑफ इंडिया.
तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे तो भारतापेक्षा खूप मोठा आहे.
But for thousands of years there were very very few people.
आणि बरेचसे म्हणजे हजारो वर्षापर्यंत तिथे फार थोडे लोक तिथे राहायचे.
And people used to travel very large distances.
आणि जे तिथे जे राहणारे लोक होते ती खूप लांब लांब अंतर ते चालत जायचे.
And they did a lot of the country is desert.
तर त्यातला जे मोठा जो भाग आहे तो एक प्रकारे वाळवंट आहे.
They could only travel big distances because they had very large amounts of information in their memory.
आणि ते असं का करू शकत होते एका प्रवासाच्या ठिकाणी एका ठिकाणून खूप दुसऱ्या खूप दूरपर्यंत दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकत होते कारण की त्यांच्यामध्ये खूप सारी माहिती त्यांना त्या गोष्टींची असायची.
How to cross rivers.
त्यांना हे माहीत असायचं की नदी कशी पार करायची.
Where to find water.
कुठे पाणी मिळेल आपल्याला.
What to eat and what not to eat.
काय आपण खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे.
And so this was passed on even before the time of the Buddha. This information was being passed on.
आणि बुद्धांच्या पूर्वी पण आपण पाहतो त्या काळामध्ये सुद्धा ह्या ज्या काही माहिती आहेत ते एकमेकांकडे पास ऑन केलं जात होतं किंवा एकमेकांना सांगितलं जायचं.
So now all the stories and events in the life of the Buddha, they had this period of being passed on from generation to generation for about 400 years.
आणि एक प्रकारे आपण पाहतो की बुद्धाच्या कालावधीमध्ये हे असंच घडलं की 400 वर्षापर्यंत ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकां एकापासून दुसऱ्यापर्यंत दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत एकमेकांकडे त्या दिल्या गेल्या.
And after 400 years, it was just the beginning of writing down. So the oral tradition, the passing on from memory, continued for many hundreds of years after that.
आणि मग एक प्रकारे आपण पाहतो की त्यानंतर ते लिखित रूपात आलं म्हणजे जेव्हा बुद्धाच्यानंतर 400 वर्षानंतर सुरुवात झाली लिहिण्याची आणि हे जे स्मृतीच्या आधारावर जे लक्षात ठेवण्याची बाब होती ती एक प्रकारे पुढे अनेक वर्षापर्यंत शेकडो वर्षापर्यंत ती चालली.
So over many hundreds of years, new texts appeared in different parts of India.
आणि आपण पाहतो की भारताच्या वेगवेगळ्या विभागामध्ये मग त्या गोष्टींवर वेगवेगळी जी पुस्तकं आहेत ती लिहिली गेली.
And some appeared in Pakistan and Afghanistan.
आणि असं एवढंच नाही भारतातच नाही तर पाकिस्तान अफगाणिस्तान ह्या देशांमध्ये पण काही जे बौद्ध साहित्य ते लिहिलं गेलं.
And then sometimes the same text like the Suttanapata would appear in two places but they were a little different.
आणि सुत्तनिपाता सारखा एखादा ग्रंथ लिहिला गेला असेल तर तो दोन भागांमध्ये वेगळ्या तऱ्हेने तो लिहिला गेला.
Sometimes there would be an extra chapter and slightly different words.
आणि काही वेळेस कदाचित त्याच्यामध्ये एक दोन जे काही धडे असतील ते वेगळे होते आणि थोड्या प्रमाणात जे ट्रान्सलेशन पण होतं त्यामध्ये सुद्धा फरक होता.
Writing down is one thing, but still it was a very, very, very long time before anything was printed.
आणि त्या काळात लिखाण केलं गेलं पण प्रिंटिंग होणं म्हणजे आता जे प्रिंटिंग प्रेस आपण म्हणतो त्याला खूप अधिक वेळ अधिक मोठा कालावधीनंतर ते झालं.
So your ancestors in India had the spiritual practice of copying scriptures down.
आणि आपले त्यावेळेचे जे पूर्वज होते त्यांची जर आध्यात्मिक सराव कोणता असेल तर ते काय करायचे एक प्रकारे जे लिहिण्यातून ते जे साहित्य होतं ते लिहून ते एक प्रकारे धम्माचा सराव करायचे.
So we can be thankful to these people too.
आणि ह्या लोकांना सुद्धा आपण एक प्रकारचं त्यांचं कृतज्ञ असलं पाहिजे, त्यांचा धन्यवाद केलं पाहिजे.
This was considered a very high spiritual practice.
आणि त्यावेळेस ही जी काही बाब होती एक प्रकारे उच्च अशी आध्यात्मिक सराव समजला जायचा.
It's not so common now for obvious reasons.
आता हे काही फारसं काही म्हणजे नियमित राहिलेलं नाही.
But for your ancestors, it combined mindfulness with the sense of reverence.
आणि एक प्रकारे आपले जे काही पूर्वज होते त्यांना त्यांच्यासाठी हे जे लिहिणं होतं ते एक प्रकारे काय म्हणते त्यांना जागृतीचा सराव होता आणि एक प्रकारे उच्च अशी आध्यात्मिक प्रॅक्टिस पण होती, सराव पण होता.
And people believed they were serving future generations.
आणि पीपल त्यांना हे पण वाटायचं की याच्या माध्यमातून आपण जे येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी पण आपण एक सेवा देत आहोत.
अ व्हेरी बिग पार्ट ऑफ बुद्धिस्ट हिस्ट्री.
आणि हे प्रकारे बौद्ध साहित्याचा एक मोठा भाग आहे.
Now obviously a lot of these manuscripts, these texts were lost.
आणि खरं पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की काळाच्या ओघात असं जे बरंच साहित्य आहे ते हरवलं गेलं.
For instance, there was the Muslim invasion and a lot of them were burnt.
मुस्लिमांच्या आक्रमणांमुळे ते एक प्रकारे खूप सारं साहित्य जाळलं गेलं.
But a lot of them decayed naturally.
आणि बरंचसं जे आहे ते एक प्रकारे नैसर्गिक दृष्ट्या नष्ट झालं.
You imagine a country like Sri Lanka writing a text on a palm leaf manuscript.
तर श्रीलंकेसारखा जो देश आहे त्यांनी काय केलं की जे आपले पानं असतात पाम जे ट्रीचे जे झाडं असतात त्याचे जे पानं असतात त्यावर त्यांनी त्यांचे साहित्य लिहिलेलं होतं.
They have more wet weather even I think than Nagpur.
आणि त्यांच्याकडे वेट
more rain, more barish.
त्यांच्याकडे एक प्रकारे आपण असं म्हणतो की जास्त पाऊस तिथं होतो श्रीलंकेमध्ये.
सो आफ्टर अ फ्यू हंड्रेड इयर्स डस्ट.
आणि काही शेकडो वर्षानंतर असं झालं की तिची पानं होती ते एक प्रकारे काही धूळच झाली त्यांची.
नाव दिस इज साउंडिंग ऑल लाईक अ युनिव्हर्सिटी लेक्चर बट जस्ट इंटरेस्टिंग दी ओल्डेस्ट सर्व्हायविंग टेक्स्ट टू बी रिटन डाउन वॉज रिटन 600 इयर्स आफ्टर द बुद्धा.
तर खरं पाहिलं तर हे तुम्हाला जरा एखाद्या विद्यापीठातल्या देणाऱ्या व्याख्यानासारखं वाटत असेल पण हे खरंच रोचक पण आहे, रुचीपूर्ण पण आहे. आणि खरं जर आपण विश्वास ठेवायचं असं म्हटलं तर बुद्धाच्या 600 वर्षानंतर जे लिहिलेलं साहित्य आहे किंवा काही पुस्तकं आहेत ते एक प्रकारे आपली म्हणजे ते विश्वास ठेवण्याले म्हणजे सॉरी ट्रस्टेड दॅट 600 इयर्स
आफ्टर द बुद्धा.
हा या तर 600 वर्षानंतर जे साहित्य निर्माण केलं गेलं ते एक प्रकारे आपल्यापर्यंत आलेलं आहे.
नाउ इट वॉजंट रिटन इन इंडिया, इट वॉज रिटन इन अफगाणिस्तान.
आणि हे जे लिहिलं गेलं होतं ते भारतात लिहिलं गेलं नव्हतं, ते अफगाणिस्तान मध्ये लिहिलं होतं.
इट वॉजंट रिटन ऑन पेपर, इट वॉज रिटन ऑन द बार्क ऑफ अ ट्री, पीलिंग ऑफ द बार्क ऑफ अ ट्री अँड रायटिंग ऑन द बार्क ऑफ अ ट्री.
आणि एक प्रकारे ते कुठे लिहिलं गेलं होतं तर झाडाची जी साल आहे ती काढून त्याच्या आतमध्ये जे लिहिलं गेलं होतं ते साहित्य आपल्यापर्यंत आलेलं आहे.
This writings on the bark of the tree were put inside clay pots to keep them dry.
आणि एक प्रकारे हे जे साहित्य होतं ते विशेष तऱ्हेनं संगोपन केलं गेलं आणि त्याला म्हणजे शुष्क अशा ज्या जागा ड्राय ज्या प्लेसेस आहेत तिथे ते ठेवलं गेलं म्हणून ते एक प्रकारे टिकलेलं होतं.
And it wasn't written in Pali, it was written in a language called Gandhari.
तर ते काही पालीमध्ये लिहिलं गेलं नव्हतं तर ती जी लँग्वेज होती ती कंधारी होती.
सो the attitude of a Buddhist towards the text
Gandhari.
The language of the Gandharan region.
Kandahar.
Of course there was a famous Kaushala king in this area.
त्यावेळेस कौशल जो राजा होता तो तिथे राज्य करत होता.
So anyway, if we have a Buddhist text, especially before printing, Buddhists felt a lot of reverence.
तर जे बौद्ध साहित्य आहे ते लिहिण्याच्या पूर्वी एक प्रकारे त्याच्याविषयी फार अशी आदरभाव किंवा पवित्रता त्याच्याबद्दल आपण मानल्या जायची त्या ग्रंथांबद्दल.
I haven't seen it so much in Maharashtra, but amongst Buddhists in other countries, often they put some texts on the shrine.
आणि त्यांनी ते भारतात तर पाहिलेलं नाही पण काही देशांमध्ये असं पाहिलं जातं की बुद्धाचे जे ग्रंथ आहेत एक प्रकारे बौद्ध जे काही बुद्धाच्या समोर ते ठेवली जातात किंवा श्राइन मध्ये जी ठेवली जातात.
And these are often beautifully bound and nicely embroidered.
आणि एक प्रकारे ती पवित्र समजून ते चांगल्या तऱ्हेने बांधून ते तिथे ठेवली जातात.
And people bow to them.
आणि त्या ग्रंथांना जे काही लोक आहेत ते त्यांचे त्याच्या समोर नमन करतात.
Just as we bow to the sacred texts on the Triratna refuge tree.
आणि आपण पाहतो की श्रीरत्न जे काही शरण वृक्ष आहे त्यामध्ये सुद्धा बरेचसे जे पवित्र ग्रंथ आहेत ते ठेवल्याचं आपल्याला माहिती आहे.
Usually when we think of early Buddhist texts we think of Pali texts.
जेव्हा आपण बुद्धाच्या धम्माचा किंवा साहित्याचा विचार करतो तेव्हा आपण नेहमीच हा विचार करतो बुद्धाच्या पाली ग्रंथांबद्दल.
But actually Pali is just the language used by one form of early Buddhism.
तर एक प्रकारे एक जो संप्रदाय किंवा एक जे भाग होता बुद्ध धर्मातला एका काही लोकांनी ते पालीचा उपयोग केलेला होता.
It was used by the Theravada form.
आणि थेरवादी जे लोक होते त्यांनी पालीचा उपयोग ग्रंथ लिहिण्यासाठी केलेला होता.
And there are other versions of texts that are just as old.
पण असं पण नाही त्यापेक्षा जे दुसरे परंपरेचे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा तेवढेच जुने आहेत.
But luckily for us the Pali has survived completely. We have the full set of Pali texts.
तर खरं पाहिलं तर महत्वाची गोष्ट अशी आहे की पाली ग्रंथ असे होते की जे सध्या अस्तित्वात आहे त्यांचा उपयोग आपण करतो.
So you might think why did the Pali Theravada text survive and not any of the other schools incomplete?
तर तेव्हा आपल्याला हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो की पालीच ग्रंथ का टिकलेत आणि जे बाकी जे काही परंपरा होत्या त्या का अर्धवट आहेत किंवा ते का मिळत नाही आपल्याला.
And the reason for that is that the Theravada school established itself in Sri Lanka.
Theravada ji काही परंपरा होती त्याच्या जे काही शाळा होत्या किंवा कॉलेज होते ते श्रीलंकेमध्ये निर्माण झाले होते.
And when the Muslims invaded they destroyed a lot of texts but they didn't go to Sri Lanka.
आणि जे मुस्लिम आले त्यांनी जी आक्रमण केली ती भारतात केली पण ते श्रीलंकेत काही गेले नाही.
But we can say that the Pali texts have been studied a lot.
आणि असंही म्हणू शकतो आपण की पाली जे जे त्याचं साहित्य होतं त्याचा अभ्यास पण जास्त केला गेला.
At a lot of Indian universities there are people who build their career on studying Pali.
Ani barasa je university ka mahavidyalaya ahet bhartatli thi barasa pali ha pali madhe adhyayan tyanja madhe baras sakol adhyayan kela jata.
So okay, can you rely on what you read in a Pali translation as a accurate guide for your own spiritual life? This is the question.
Tar apan खरंच हे काय म्हणता येईल याच्यावर विश्वास ठेवू शकतो का की जे पाली ग्रंथ आहेत त्याच्यावर पूर्णतः आपण विश्वास करू शकतो का की त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे.
I would say the answer is yes, you can rely on it provided you are careful.
तर आपण खरंच त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो पण आपण याची थोडीशी काळजी पण आपण केली पाहिजे.
So we need to be careful partly because over the centuries other material has been added in.
Ani apan yachi kaaji ghetli pahije ki enara anek shekado varshanmade tyaja madhe kai tari bhesal sudha hoñyachi shakyata ahe.
Of course parts of the Pali we know are very old and very little has been added in.
Ani je juni je Pali hota grantha hota tyacha madhe khup jast kai add kela gela hota tyacha madhe thodese goshti kadachit add zalela ase.
And then there's the factor of translation from Pali into Marathi or Hindi or whatever.
आणि मग आपण पाहतो की याचाच आपण वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालं म्हणजे हिंदी आहे मराठी आहे.
I looked at about 8 translations of the Suttanapatha before preparing these talks.
आणि त्यांना हे माहित पडलं की जेव्हा त्यांनी ह्या सूत्राचा अभ्यास केला तेव्हा 8 वेगळ्या प्रकारची भाषांतरं याची आहेत.
And you're going to hear 3 translations of the Uttadanda Sutta today.
तर यामध्ये आपण 3 जे ट्रान्सलेशन आहेत अट्टदंड सूत्राचे ते आपण वाचणार आहोत त्यातून माहिती आपण घेणार आहोत.
So this is good because you have a sense yes it's the same sutta but no translation is perfect.
तर जे सूत्र आहे ते एकच आहे पण त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते एक प्रकारे वेगळ्या तऱ्हेचं आहे आणि ते काही काम परिपूर्ण नाही.
And then, of course, we need to be careful about what is literally true and what is a metaphor.
आणि मग आपण हे पाहिलं पाहिजे की वास्तविक दृष्ट्या कुठलं सत्य आहे आणि कुठलं रूपकात्मक रूपाने ठेवलेलं आहे.
I'll give you a very simple example of a metaphor from the Dhammapada.
आणि धम्मपदातल्या माध्यमातून मी आपल्याला एका रूपक कसं असतं त्याचं एक उदाहरण देणार आहे.
In the Dhammapada, the Buddha says, don't just cut down one bush, cut down all the plants in the forest.
तो बुद्ध तिथे असं म्हणतात की एकच फक्त झाड ह्या जंगलात तोडू नका, तर सगळे जे झाडं आहेत ती उपटून काढा किंवा तोडून टाका.
If you took this very literally, you'd say the Buddha didn't like plants. He wasn't an environmentalist.
तर तुम्ही जर हे ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल की बुद्ध एक प्रकारे कसं आहे ते पर्यावरणावर प्रेम करत नाही. ते काय सांगतात, आपल्याला झाड तोडून टाका असं सांगतात जर तुम्ही शब्दशः त्याचा अर्थ घेतला तर.
But I don't think we need to think like that.
आणि म्हणून आपल्याला हे असं असं शब्दशः घेण्याची गरज नाही.
The Buddha is talking using trees and plants as a metaphor for craving.
आणि तिथे बुद्धाने हे जे काही वृक्ष आहे किंवा वेली आहे त्यांचा उपयोग ते एक प्रकारचं आपलं क्लेश आहेत अशा अर्थाने त्याचा रूपक म्हणून घेतलेला
आहे. And of course some trees are very big in the forest, just as we have some very big cravings.
आणि जेवढी वृक्ष मोठी होतात जंगलामध्ये त्या प्रकारे आपली जी तृष्णा आहे ती तेवढीच मोठी असते.
And some cravings are not so strong, just like a smaller plants.
आणि काही जी आपली तृष्णा असते ती अगदी छोटी असते, एक प्रकारे छोटे वृक्ष आहेत ते त्याच्यासारखे असतात.
So for instance, I have a craving for chocolate, but it's only a small one.
सध्या असं म्हणता येईल आपल्याला की मला एक माझ्या मध्ये तृष्णा निर्माण झाली चॉकलेट बद्दल, पण ती कशी एक प्रकारची छोटी तृष्णा आहे.
I met Punyakirti in Pulgam. We had a very nice day workshop with the Dhamma Mitras there. And then at the beginning I gave a talk and I said the Buddha was a historical person, a real person who walked on the earth.
म्हणजे अस्तित्वात होते आणि ते त्यांनी खऱ्या अर्थाने ते जमिनीवर म्हणजे एक प्रकारे अस्तित्वात होते.
But later on there were many questions like this one. Somebody said, we read in the Buddha and his Dharma that after the Buddha was born he walked 7 steps.
आणि मी त्यांना सांगितलं की ह्या म्हणजे बुद्धाने या पृथ्वीतलावर जन्म घेतला असं जेव्हा त्यांनी सांगितलं ते इथे आले ह्या पृथ्वीवर होते तेव्हा ते मी सांगल्यानंतर माझं प्रवचन संपल्यानंतर असा प्रश्न लोकांनी मला विचारला की बुद्धा जसा जन्म झाला तसंच ते जन्मल्याबरोबर 7 पावलं चालले.
And his feet didn't touch the ground because a lotus came up with each step and he just trod on 7 lotuses.
आणि मग ते you said
no this is what the scriptures say. This is what the scriptures say.
The scriptures said म्हणजे जे साहित्य आहे ते असं सांगतं की ते बुद्ध त्यांचं जमिनीवर पाव पडलं नाही, तर एक प्रकारे जे जसे ते पाय पाऊल ठेवले जात होते तसं एक एक जे कमळ आहे ते फुलत होते आणि त्याच्यावर ते पाय ठेवून पुढे जात होते.
They said this is in the Buddha and his Dhamma.
आणि हे बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये असं ते सांगत होते.
So they say, how can you tell us the Buddha was a historical person and tell us this as well?
आणि तुम्ही जेव्हा म्हणता की बुद्ध हे ऐतिहासिक पुरुष आहेत, हे घडलेले आहेत आणि तुम्ही हे सांगा की हे कसं काय शक्य आहे मग.
So it was a good question.
तो एकदम चांगला प्रश्न होता.
I said, well of course if it was a human being, human beings don't just get up and walk anyway.
आणि जर आपण पाहिलं तर आपण एक म्हणजे आपण मनुष्य म्हणून जे आहोत ते एक प्रकारे जन्मास आलो होता त्याच्याबरोबर आपण काही म्हणजे जन्मल्याबरोबर काही चालू शकत नाही.
So I said the Buddhist scriptures are full of myths.
आणि जे बौद्ध साहित्य आहे ते एक प्रकारे गूढतामय, पण त्यामध्ये काही बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या
आहेत. And that these aren't literally true but they still have some value.
तर हे जे आहे ते आपण पाहतो की एक प्रकारे साहित्यिक दृष्ट्या हे शब्दशः हे खरं जरी नसलं तरी पण याच्यामध्ये काही गूढ आहे किंवा रहस्यमय आहे.
Because they tell us something about the qualities of the Buddha.
आणि हे जे काही आपल्याला सांगत असते ह्या गोष्टी ते एक प्रकारे बुद्धाच्या काही सद्गुणांबद्दल त्याचं वर्णन केलेलं आहे.
So for instance this myth tells us that the Buddha maybe had some very good karma or very good qualities even from the beginning of his life.
आणि त्यातून आपण हे पण समजू शकतो की बुद्ध ते जेव्हा जन्मास आले तेव्हापासूनच त्यांच्या म्हणजे लाईफ मध्ये एक प्रकारे त्यांनी खूप चांगले कर्म केलेले होते हे त्यामधून आपण पाहू शकतो.
सो वी जस्ट हॅव टू बी केअरफुल नॉट टू बी कन्फ्युज्ड बिटवीन हिस्टॉरिकल लिटरल थिंग्स अँड मिथ्स.
हा दंतकथा किंवा रूपक जे आहे त्या गोष्टीला आपण शब्दशः घेऊ नये. शब्दशः घेतलं तर असं प्रकारचं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं.
If we're a little bit careful, we can be very confident.
आणि आपण जर काळजी घेत पूर्वक जर हे सगळं वाचलं तर आपण आपला जो आत्मविश्वास आहे तोही वाढेल.
And of course sometimes the scriptures will say something we don't like it, but it might still be true.
आणि कदाचित काही वेळेस आपल्याला जे साहित्य सांगतं ते आपल्याला असत्य वाटेल पण कदाचित ते सत्य पण असेल.
And of course the final test is in the Kalama Sutta. If I take this as the truth, will it help me develop better mind states?
आणि कलम सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे तिथे बुद्ध असं सांगतात की जे काही मी ऐकतो आहे त्याच्यामुळे खरंच मला सत्याचं दर्शन होत आहे का.
But before going on to talk about how to go deeper, I just say a little bit about the Mahayana sutras.
आणि या सूत्राच्या अधिक आपण सुरुवात करण्याच्या पूर्वी ते काहीतरी महान सूत्राबद्दल आपल्याला सांगू इच्छितात.
Because the Pali suttas are big, but the Mahayana suttas are much, much, much bigger.
तर पाली सूत्र हे खूप मोठे आहेत किंवा खूप आहेत पण महायान सूत्र त्याच्याही पेक्षा खूप 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 मोठे आहेत.
The Mahayana suttas claim to be the word of the Buddha.
महायान जे आहे ते पण एक प्रकारे असं म्हटलं जातं की ते बुद्धाचे शब्द आहेत.
They all start with the famous line, "Thus have I heard," meaning Ananda speaking.
आणि ते जे महान सूत्र आहे त्यामध्ये पण आपण पाहतो की असे मी ऐकले आहे त्यापासूनच त्यांची पण सुरुवात होते जसं की आनंद मन सांगायचे की असे मी ऐकले आहे.
But no scholar who is alive, I think, would believe that they are the word of the Buddha.
आणि बरेचसे जे काही मोठे मोठे साहित्यिक किंवा विद्वान आहेत ते त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत की ते बुद्धाचे शब्द आहेत.
The language is very different.
त्याची जी शब्दशैली आहे ती अगदी वेगळी आहे.
They use ideas and concepts that weren't around in the time of the Buddha.
आणि त्यांनी जे काही एक प्रकारची जी भाषा पण म्हटली ती जेव्हा बुद्ध अस्तित्वात होते त्यासारखी ती भाषा वाटत नाही.
And of course there is much more about non-historical bodhisattvas.
आणि जास्तीत जास्त गोष्टी त्यामध्ये जे अस्तित्वात नसलेले बोधिसत्व आहेत त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत.
We love many Mahayana sutras.
आणि तिरुरत्न बौद्ध महासंघामध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा महान सूत्रां प्रकारे एक प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये रुची आहे.
For instance, the Heart Sutra from the Prajnaparamita.
Prajnaparamita मधील जे काही हार्ट सूत्र आहे हृदय सूत्र आहे त्याच्यामध्ये आपण विश्वास करतो.
They can point our mind in the direction of enlightenment just like the Pali Suttas.
तर एक प्रकारे ते आपल्या पाली सूत्र जसं आपल्या जे मन आहे ते एक प्रकारे निर्वाणाच्या किंवा सत्याच्या मार्गावर घेऊन जातो त्या प्रकारेच हे जे सूत्र आहे ते सुद्धा आपल्याला निर्वाण मार्गावर घेऊन जातात.
But Bante Sangharakshita says we have to be a little careful here too.
आणि बंते महासेव संग्रहशी सांगतात की इथे सुद्धा आपण थोडस काळजी घेतली पाहिजे.
So we have to make sure that the Mahayana sutras we're reading are consistent with the original teachings of the Buddha.
आणि आपण हे पाहिलं पाहिजे की महायान जे सूत्र आहेत ते बुद्धाच्या जे काही त्यांची शिकवण आहे त्याच्याशी कसा मेळ ते खाऊ शकतात.
And if it's not consistent, we say it's not really Buddhism.
आणि जेव्हा ते बुद्ध धर्माची साधर्म्य साधणारे नसतील किंवा समानता त्यामध्ये आढळणारी नसेल तर आपण त्यांना म्हणू शकतो की हे बुद्धाचे सूत्र नाही.
In the Tree Ratna, we always come back to the original teachings of the Buddha.
आणि तिरुरत्न बौद्ध महासंघामध्ये मात्र आपण अगदी बुद्धाची जी सत्य जी शिकवण आहे जी महत्वाची शिकवण आहे तिच्याकडे आपण पाहिलं पाहिजे.
So you might say, which is deeper, the Suttanapata or the Prajnaparamita?
तर आपण जेव्हा हा विचार करायला लागलो की कुठलं अधिक अधिक महत्वाचं आहे अत्यधन सूत्र की प्रज्ञापारमिता सूत्र.
The answer is they are both so deep they have no bottom.
तर जे दोन्ही आहेत ते एक प्रकारे अगदी सखोल आहेत त्या दोघांना एक प्रकारे काय म्हणजे त्यांचं त्यांना काय म्हणजे खालचा बेस नाही, म्हणजे खालचं जे तळ आहे ते सुद्धा आपण पाहू शकत नाही.
So you can't say one is better than the other.
तर आपण हे म्हणू शकत नाही की एक दुसऱ्यापेक्षा चांगला आहे.
But perhaps the Pali Suttas are easier to study theoretically.
तर एक प्रकारे जे पाली सूत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी अगदी सोपे आहे.
Now there's another question, practical question. If you want to be a Buddhist and practice Buddhism, how many scriptures do you need to study?
तर एक बौद्ध म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की कुठल्या कुठल्या बौद्ध साहित्याचा आपण अभ्यास केला पाहिजे.
I would say not very many.
मी असं आपल्याला सांगेल की खूप खूप सूत्रांचा खूप खूप ग्रंथांचा आपण अभ्यास करण्याची गरज नाही.
Bante Sangharakshita said that even a single verse of the Dhammapada could take us all the way to enlightenment.
एक जरी गाथा आपल्याला माहित असेल तर ती आपल्याला निर्वाण पदाकडे नेऊ शकते.
But we would have to go very deeply and follow up all of the teachings within that verse.
तर आपण खऱ्या अर्थाने त्याला अधिक अंतर्मुख करून ते समजून घेतले पाहिजे आणि त्याच्या अधिक सखोलात सखोलात जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
So I suggest you don't just have one verse of the Dhammapada but just a small number of texts that you know very well.
इथे माझं असं म्हणण्याचा अर्थ नाही की एकच तुम्ही गाथा म्हणा किंवा एकच गाथेचा अर्थ जाणून घ्या. तर माझं असं म्हणणं आहे की काही तुम्ही पुस्तकांचा चांगला अभ्यास करा पण त्याच्यामध्ये सखोलतेने जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
I'll give you a metaphor for why a small number that you go deeply with is better.
आणि मी याच्यासाठी आपल्याला एक रूपक देऊ इच्छितो की आपण का अधिक सखोलतेमध्ये गेलं पाहिजे.
Supposing you have a village and you want to provide water for the people of the village.
तर आपण एखादं जर गाव असेल त्या गावाला आपल्याला पाणी द्यायचं आहे, त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे.
Well, if you drill a hole only 1 meter deep in 1,000 places, no one will get any water.
जर तुम्ही बऱ्याचशा म्हणजे हजारो ठिकाणी एक मीटरचे छिद्र करून ठेवले तर त्या गावाला पाणी काही मिळणार नाही.
But if you drill a few very deep holes, then the village will have water.
आणि जर तुम्ही काही ठिकाणी जर अधिक खोल पर्यंत जर त्याला खोदलं तर गावासाठी पाणी उपलब्ध होऊ शकतं.
So in my experience of practicing Buddhism over many many years I have slowly developed some favorites that work for me.
आणि माझ्या स्वतःसाठी म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी त्यांनी अनेक वर्षापासून बौद्ध साहित्याचा अभ्यास केलेला आहे पण त्यामध्ये काही त्यांनी निवडक घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये ते अधिक सखोलतेनं जाण्याचा प्रयत्न करतात.
And I think every practicing Buddhist who's serious will develop particular favorites that work for them.
आणि जे बौद्ध आहेत त्यांनी सुद्धा आपलं जे ज्याच्यामध्ये आपल्याला अधिक आकर्षण आहे ज्या ग्रंथांकडे ते आपण निवडले पाहिजे की ज्याला आपण जास्त प्राधान्य देतो किंवा लाईक करतो आणि त्याच्यामध्ये आपण अधिक सखोल जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
These may or may not include the very popular ones like the Mahamangala Sutta and the Ratna Sutta.
तर याच्यामध्ये काही गरज नाही की जे काही प्रसिद्ध पावलेले आहेत ते सूत्रांचा आपण अभ्यास केला पाहिजे, जसं महामंगल सूत्र आहे किंवा दुसरे कोणते सूत्र आहे.
When I say a favorite, I'm thinking of something that gives you a lot of pleasure and that you can go back to hundreds of times and get inspiration from every time.
आणि मी जेव्हा फेवरेट म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा नाही की जे प्रसिद्ध असावं, तर त्याच्यामधून आपल्याला एक आनंद मिळावा आणि हजारो वेळा आपण त्यातून गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारची त्यामधून प्रेरणा मिळावी.
You know the words very well, you know them by heart.
आपण आपल्याला ते माहिती आहे पण आपल्याला ते हृदयातून माहीत होईल.
But every time you hear them again, you re-experience something deep and you feel inspired.
आणि प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस त्याला वाचू तेव्हा आपण जेव्हा त्याचं अध्ययन करू किंवा त्याला आपल्या मनामध्ये किंवा आपण वाचू त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला एक वेगळी प्रेरणा त्यातून.
I'm sure some of you have already got some favorites.
आणि मला माहित आहे की आपल्या सगळ्यांपैकी काही लोकांना खरंच त्यांचे जे फेवरेट काहीतरी ग्रंथ आहेत किंवा फेवरेट सुद्धा आहेत.
But let's think about how favorite will develop.
आणि आपण खरंच याचा विचार केला पाहिजे की हे जे काही फेवरेट आहे त्याच्याबद्दल आपण अधिक चिंतन केलं पाहिजे काय फेवरेट आहे.
So first of all, maybe by chance you come across a certain text and you think that's very good, I feel some relationship with it.
आणि एखाद्या वेळेस काय घडतं की आपण एखाद्या ग्रंथाला वाचत असतो किंवा सुप्त वाचत असतो आणि त्यावेळेसच आपल्याला ते वाचलं वाचता असतात असं वाटतं की खरंच याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिलेलं आहे जे मला ज्यातून मला खूप सारी प्रेरणा मिळाली आहे.
Now, this is how I felt about the Atadanda Sutta when I first read it. And then maybe if you get time, you study the text with other people or maybe read a commentary.
भाष्य असेल त्यावर तर ते आपण वाचू शकतो.
बट ऑफ कोर्स स्टडी इज युजफुल बट इट्स नॉट इनफ.
तर अभ्यास करणं हे केवढं तेवढंच म्हणजे उपयोगाचं आहे पण ते तेवढंच पुरेसं नाही.
स्टडी क्लिअर्स अवे इंटेलेक्चुअल डाउट अँड दॅट अलाउज अस टू फील कंप्लीट एन्थुसियाझम.
तर एक प्रकारे अभ्यास जो आहे तो आपलं जे बौद्धिक काही गैरसमज असते ते दूर करत असते आणि ते एक प्रकारे आपल्याला त्या विषयाकडे अधिक सखोलतेने त्याकडे आपण ओढल्या जात असतो.
To go further, we have to have a sense of reverence.
तर एक प्रकारे आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला श्रद्धेची जोड असली पाहिजे.
And we can feel shraddha for a text just as we can feel shraddha towards a great person.
तर जशा महापुरुषांबद्दल आपली श्रद्धा असते तशाच प्रकारे आपली ग्रंथांवर सुद्धा श्रद्धा असली पाहिजे.
And the reason we feel reverence is because we feel that the text has a deeper wisdom than we have.
तर जे काही साहित्य आहे ते एक प्रकारे त्याच्यामध्ये अधिक प्रज्ञा आहे जी माझ्यामध्ये नाही.
I'll give you a simple example from the Dhammapada.
आणि यासाठी मी आपल्याला एक साधं धम्मपदातलं उदाहरण देऊ इच्छितो.
The Buddha says in the Dhammapada, even if you have a shower of gold coins coming down, you still won't have a happy worldly life.
जरी तुमच्यावर एक प्रकारे सोन्याच्या मोहरांचा वर्षाव होत असला तरी पण ते जरी होत असलं तरी पण आपल्याला असं वाटतं की मला अधिक भौतिक सुखांचा लाभ घेता यावा किंवा अधिक भौतिक सुख मिळावं.
In other words, he's talking about the teaching of dukkha.
तर इथे एक प्रकारे ते दुःखाच्या शिकवणीबद्दल सांगत आहे.
इवन इफ वी आर मटेरियली रिच वी स्टिल हॅव दुःख.
जरी आपण भौतिक दृष्ट्या खूप समृद्ध असलो किंवा खूप श्रीमंत असलो तरी पण दुःख तिथे आहे.
दिस इज नॉट सो डिफिकल्ट टू अंडरस्टँड थिओरेटिकली.
खरं तर सैद्धांतिक दृष्ट्या हे समजणं अगदी सोपं आहे कठीण नाही.
बट वी स्टिल हॅव आवर क्रेविंग्स.
आणि हे जरी असलं तरी आपल्या जे तृष्णा आहेत त्या तिथे आहेत.
सो वी हॅव्हंट अंडरस्टूड इट कंप्लीटली.
आणि तरी पण पाहतो की आपण ते पूर्णतः समजलेले नसतं आपल्याला.
सो वी फील दिस टीचिंग इज शोइंग अस समथिंग दॅट वी हॅव्हंट कंप्लीटली अंडरस्टूड.
आणि मग ते शिकवण आपल्याला सांगत असते की हे आपल्याला पूर्णतः अधिकही समजलेलं नाही.
If we feel some reverence, a very good way of going deeper is the practice of recitation.
तर जेव्हा आपली श्रद्धा त्या गोष्टींवर असते तेव्हा आपण अधिक वेळा ते पुन्हा पुन्हा आपण त्याचा अभ्यास करत असतो.
For instance, if you had two or three verses from the Dhammapada that you really liked, you could recite them out loud after the morning meditation every day.
जर आपल्या खरंच त्या गोष्टींवर विश्वास असेल तर धम्मपदातल्या दोन तीन गाथा आपण काय करत असतो प्रत्येक ध्यानाच्या सत्रानंतर आपल्या सकाळी आपण जे ध्यान करतो त्यानंतर आपण त्या म्हणू शकतो.
When we're at a puja and someone recites a scripture, this is also the practice of recitation.
आणि एक प्रकारे आपण पाहतो की जो परिपाठ करण्याचा प्रकार म्हणतो आपण जे म्हणण्याचा प्रकार म्हणतो तर त्यामध्ये आपण दुसरे जे वेगळे पारी सूत्र आहे त्याचं पण आपण पठन करू शकतो.
So recitation is a form of chinta.
एक प्रकारे पठन करणं हे जे आहे हे पण चिंतनाचं एक सराव आहे.
But at its very best, it can also be a form of bhavanamaya prajna.
आणि अशा उच्चतम पातळीवर आपण जर पाहिलं तर एक प्रकारची भावनामय प्रज्ञा पण होते.
And reciting a text is a very common part of Buddhist culture.
तर एक प्रकारे पठन करणं एक ग्रंथांचं तर बौद्ध धर्माच्या परंपरेतला तो एक भाग आहे.
So I'd like to make a little distinction. There are texts we recite like the Buddha Vandana, the Buddha Puja.
तर असे काही गोष्टी आहेत जसं सूक्त आहे ज्याचं आपण पठन करत असतो.
And we usually do them together and there's a nice melody.
आणि जेव्हा आपण वंदना करत असतो ते एक प्रकारे त्याच्यामध्ये एक सुंदर असा भाग असतो सुमधुरता त्यात असते
and this is very very good
हे अगदी सुंदर आहे चांगलं आहे
it provides a feeling of a community
एक प्रकारे आपल्याला एक संघाची संघाची अनुभूती आपण तिथे करत असतो
but there's another practice where you haven't got a melody and you're just simply reading out loud just one person reading out loud with no melody
जर एकच व्यक्ती ते म्हणत असेल तर कदाचित ती जी काही सुमधुरता आहे त्यामध्ये ती नसेल
and often this is better for chinta
तर एकटं कोणी आपण एकटं स्वतः वाचत असू किंवा कोणी वाचत असताना एकटा व्यक्ती वाचत असताना जेव्हा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा चिंतनासाठी हे अधिक उपयोगाचं असते त्यामुळे आपण त्यामध्ये अधिक सखोलतेने आपण जाऊ शकतो त्यामध्ये भले सुमधुरता नसेल पण चिंतनासाठी ते अधिक उपयुक्त असेल
I'm not going to say absolutely it's always better for everybody but I think it's better for many people
तर हे सगळ्यांसाठीच काही उपयुक्त आहे असं मला म्हणायचं नाही पण काही लोकांसाठी मात्र हे अगदी उपयोगाचं होऊ शकते
सो आय थिंक वी नीड बोथ
आणि आपल्याला हे दोन्ही पण केलं पाहिजे
बिकॉज ऑफ्टन इफ यू हॅव अ पब्लिक मीटिंग मे बी यू आर लिटल डिस्ट्रॅक्टेड बाय लुकिंग एट अदर पीपल
तर काही वेळेस आपल्याला पाहतो की आपल्याला हे गरजेचं यासाठी पण असते की जेव्हा एखादी मोठी मोठं गॅदरिंग आहे किंवा पब्लिक टॉक आहे त्यावेळेस आपण
And then sometimes when we chant with a melody, our mind goes more to the melody than to the meaning of the words.
तर बरेचदा आपण पाहतो की जेव्हा आपण अगदी चांगल्या तऱ्हेने गात असतो सुमधुरतेने ते गात असतो तेव्हा आपलं जे मन आहे ते अगदी त्या सुमधुरतेच्या मागे असतं त्याच्या मिनिंगच्या त्याचा अर्थ असतो ते जरी आपण जाणत असलो तरी मधुरतेच्या पण मागे असतो
आय केम फ्रॉम अ ख्रिश्चन बॅकग्राऊंड माय फादर वॉज अ ख्रिश्चन मिनिस्टर
मी ख्रिश्चन धर्मातून आल्यामुळं म्हणजे ख्रिश्चन बॅकग्राऊंड मधून आल्यामुळं माझे जे वडील आहेत ते ख्रिश्चन धर्मातले काहीतरी मेन पदार होते
अँड ख्रिश्चन्स ऑल्सो हॅव देअर चान्स
आणि ख्रिश्चन लोक पण बरेच जे पठण आहेत ते करतात
अँड आय थिंक एव्हरीबॉडी एट आवर स्कूल व्हेन दे चांटेड दे एन्जॉयड इट व्हेरी मच
आणि आपण पाहतो की शाळांमध्ये पण आपण काही पठण करतो तेव्हा आपण त्याचा आनंद घेत असतो
देयर इज अ ट्रेमेंडस फीलिंग ऑफ सॉलिडॅरिटी
एक प्रकारे एकमेकांशी जोडल्या जाण्याचा जो अनुभव असतो तो पण मोठा असतो
बट नो रियल विजडम विद इट
पण त्याच्यामध्ये खूप अशी प्रज्ञा असेल सत्य असेल असं म्हणू शकत नाही
चान्सिंग टुगेदर टू हॅव अ नाइस सॉलिडॅरिटी इट्स गुड बट नॉट एज व्हॅल्युएबल एज प्रेशियस एज श्रद्धा टू द बुद्धा
तर एक प्रकारे आपण जेव्हा एकमेक सगळ्यांसोबत आपण काही पठण करत असतो तेव्हा आपल्याला एक संगतीचा किंवा एकमेकांशी जोडल्या असल्याचा अनुभव येतो पण उच्चतेशी आपला संपर्क मात्र तिथे एवढा मोठ्या प्रमाणात होत
नाही जेव्हा
आपण बुद्धाच्या श्रद्धेचा विचार करतो तर त्यासाठी आपल्याला उच्च अशा प्रज्ञेची गरज असते
सो आय गिव यू सम गाइडन्स एज टू हाउ टू रिसाइट इफ यू वांटेड टू रिसाइट हाउ टू रिसाइट अ टेक्स्ट सम गाइडन्स
तर ही ते आपल्याला काही गाइडन्स करू इच्छितात की आपण कसं सूत्रांचं पठण केलं पाहिजे
Maybe you recite in a puja when somebody asks you to recite a text.
तर जेव्हा आपण पठण जेव्हा आपण वंदना म्हणतो त्यावेळेस आपण कोणाला तरी त्या सूत्रांचं पठण करायला लावू शकतो.
Or maybe you recite alone as happens so often in Chinese and Tibetan Buddhism.
तर चायनीज आणि जपानीज चायनीज
चायनीज टिबेटन जपानीज
चायनीज जपानीज जे बुद्ध धर्म आहे त्याच्या माध्यमातून पण आपण ह्या काही टेक्स्ट वाचू शकतो
सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह दी टेक्स्ट स्क्रिप्चर 100% अटेंशन
तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की पूर्णतः 100% आपण त्या जे पठण आपण करतो त्याकडे आपण पूर्णतः लक्ष ठेवलं पाहिजे
मोबाईल ऑफ
ठेवला पाहिजे
ट्राय टू रीड इट ब्युटिफुली
आणि ते जे आपण वाचतो ते अगदी सौंदर्यपूर्वक वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे
सम पीपल कॅन रीड पोएम्स ब्युटिफुली
काही जे लोक आहेत ते कवी काव्य वाचन खूप सुंदर करतात
लाइक आय थिंक राजेश चंद्र इफ यू नो हिम एट द बुद्ध फेस्टिवल ही इज अ व्हेरी गुड रीडर हां
तर राजेश चंद्र जे आहेत ते काव्य वाचनामध्ये खूप चांगले आहेत
बट इफ यू फील सम रेव्हरन्स फॉर द स्क्रिप्चर इट विल बी ब्युटिफुली रेड नॅचरली
जर तुमचा एखाद्या ग्रंथावर श्रद्धा असेल ना तर आपलं जे वाचनामध्ये आपोआपच गोडी येते सुंदर वाचतो
यू डोंट हॅव टू पुट एनी प्रिटेन्स यू जस्ट रीड नॅचरली
तुम्हाला काही त्यामध्ये खूप शक्ती ओतण्याची गरज नाही, अगदी सहजतेने ते घडत असतं.
बेस्ट टू डू इट इन फ्रंट ऑफ अ श्राइन,
विशेषतः आपण जे काही पूजास्थान आहे त्याच्यासमोर ते वाचू शकतो.
Probably better to do it either in Pali or Sanskrit or your natural language, Marathi.
तर आपण पाली मध्ये करू शकतो, संस्कृत मध्ये करू शकतो किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये पण आपण करू शकतो.
And then as I say, don't just recite it, but think about the words.
आणि फक्त त्याला तुम्ही पठनच करू नका, तर त्याचा जे अर्थ आहे त्या अर्थाच्या सखोल सुद्धा जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
Now I've got a story about reciting a text and why it's important to think about the words.
तर माझ्याकडे आता एक कथा पण आहे की ज्या हे का महत्वाचं आहे की पठन करणं महत्वाचं आहे आणि शब्दाकडे अधिक लक्ष, त्याच्या अर्थाकडे लक्ष देणं कसं महत्वाचं आहे.
The story is from China.
ही जी कथा आहे ती चीन मधली आहे.
The story is from the 7th or 8th century, so a long time ago.
तर 7व्या 8व्या शतकामधली ती आहे, खूप दिवसापूर्वीची जी कथा आहे.
It's about a monk called Fa Ta.
तर फाता नावाचे जे काही भिक्षू होते त्यांच्याविषयीची ती कथा आहे.
He became a bhikshu at age 7.
7 असताना भिक्षू झाले.
And he used to recite a Mahayana sutra called the Saddhamma Pundarika.
तर ते महायान सूत्रातलं जे सद्धनुपुटीक सूत्र आहे याचं ते पठन करत होते.
So one day at his monastery, the abbot was coming and there was a special ceremony. The abbot came to his monastery and there was a special ceremony.
तर मठाधीश तिथे आले आणि तिथे काहीतरी कार्यक्रम होता.
So all the monks had to pay respect to the abbot.
आणि ते जे काही मठाधीश होते त्यांना ते सगळे जे लोक होते ते त्यांचं त्यांना नमन करत होते.
Now we've got one way of doing our vandana, but they have a different method in China.
आपण इथे जे वंदना करतो त्याची जी पद्धती ती वेगळी आहे, पण चीन मध्ये त्याची वेगळी पद्धती.
They put the crown of the head onto the ground like this.
अशा प्रकारे आपले जे लोक आहेत ते जमिनीवर ठेवून ते नमन करतात.
But Fa Ta was conceited, so he didn't want to do this respect.
तर फाता जे होते त्यांना हे अशा तऱ्हेने त्यांचा आदर करायची काही इच्छा नव्हती.
So the abbot could see that he was conceited.
तो फाता होता म्हणजे तो अभिमानाने हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अभिमान आलेला आहे.
It's conceit is like ego in a bad way.
Yes, तर तो एक प्रकारे काय म्हणते आपला जो अहंकार आहे तो त्याच्यामधून प्रदर्शित होत.
So the abbot said, you are conceited, there must be something about your spiritual practice that has made you conceited.
तर तू असं जे वागत आहे म्हणजे मठाधीश म्हणतात तू जे असं वागत आहे तर कदाचित तू जे काही वाचत आहे त्या वाचण्यामुळे सुद्धा किंवा तुझी जी काही आध्यात्मिक साधना आहे त्याच्यामुळे सुद्धा हा अहंकार तुझ्यामध्ये निर्माण झालेला आहे.
So he said, what is your spiritual practice?
आणि ते म्हणतात की तुझी जी काही आध्यात्मिक साधना आहे ती कोणती आहे, कोणता आध्यात्मिक सराव तू करतो.
Fata said, I recite the Saddhamma Pundarika.
आणि मग फाता म्हणतात की मी सद्धम पुंडरीक सूत्राचं वाचन करतो.
I've recited it 3,000 times.
आणि मी जे सद्धम पुंडरीक सूत्र आहे त्याचं 300 वेळा पठन केलेलं आहे.
Now it's very much longer than this, it's about 300 pages.
याच्यापेक्षा ते खूप मोठं आहे, 300 पेजेस ते आहे.
So he had spent a lot of his life just reciting this sutra.
आणि फतानी आपल्या जीवनातला खूप मोठा कालावधी ते सद्धम पुंडरीक सूत्रांना वाचण्यामध्ये घालविला आहे.
So the abbot said, yes, you've recited the sutra, but you haven't thought about the words when you recited the sutra.
आणि मग तिथं ते मठाधीश त्याला म्हणतात की बघ तू हे वाचलेलंच आहे पण त्याच्या शब्दाच्या अर्थाकडे कधीच लक्ष दिलेलं नाही.
So you have fallen into the error of sila pada paramasa.
हा आणि मग तू काय केलेलं आहे, शील पाद जे आहे नाही का त्यामध्ये तू गेलेला, शील पाद परामर्शामध्ये तू अडकलेला, शीलवाद परामर्शमध्ये तू अडकलेला.
You know about this because you've just done a retreat on the three lower fetters.
तर आता आपण तीन जे आहार सिद्धीने तीन बंधनावर जे शिबिर घेतलंय ते शीलवर्त प्रश्नामध्ये ते येतं.
So he said to Fata, you think you've achieved something great.
तर ते त्याला म्हणतात की तुला असं वाटत आहे की तू काहीतरी मिळवलेला आहे.
But those words have been useless.
ते जे शब्द आहेत ते मात्र एक प्रकारे निरर्थक आहे.
And because you think you've achieved something great, you've become conceited.
आणि या हे तू केल्यामुळे तुला काय वाटत आहे, म्हणजे तू या एवढ्या वेळेस रिसाइट केल्यामुळे तुला एक प्रकारचा अभिमान आलेला आहे.
If you think about the meaning of the words, there is some chance you will develop wisdom.
आणि मग जर तू थोडंसं त्या शब्दांच्या अर्थांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर तुला थोडासा एक संधी आहे तुझ्यामध्ये प्रज्ञा निर्मित होण्यासाठी.
And if you develop wisdom, the conceit will go.
आणि जर तुझ्यामध्ये जर प्रज्ञा विकसित झाली तर तुझा जो अहंकार आहे तो नष्ट होईल.
So Fata was very grateful.
आणि मग फता खरं म्हटलं तर त्यांच्याविषयी खूप कृतज्ञ होतो.
And he cried with happiness.
आणि एक प्रकारे तो त्याला आनंदाने तो रडायला लागतो.
And then he said to his teacher, the abbot, shall I now stop this practice of recitation?
तर ते त्या मठाधीशाला विचारतो, म्हणजे त्यांच्या शिक्षकाला म्हणतो की काय मी जो सराव आहे तो आता बंद केला पाहिजे.
And the abbot said, no, I'd like you to continue.
तर ते म्हणतात की नाही, मला असं तू वाटत नाही, मी ते बंद केलं पाहिजे, ते तू सतत केला पाहिजे.
But do it with reverence.
ते श्रद्धापूर्वक तू केलं पाहिजे.
And think about the meaning of the words.
आणि त्याच्या जे शब्दाचे अर्थ आहे त्याच्याविषयी सुद्धा तू जाणीव करून घेतलं पाहिजे, त्याचा जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
So if you recite properly, even a little bit, every time you recite, some wisdom goes into you.
जर आपण त्याला ते पठन करत असताना अधिक जर जाणीवपूर्वक जर पठन केलं तर एक प्रकारे आपली जी प्रज्ञा आहे ती अधिक वाढीस लागत असते.
एस्पेशली इफ यू आर फीलिंग रेव्हरन्स अँड अप्रिसिएशन, यू फील समथिंग इज हॅपनिंग.
जर आपण त्याला श्रद्धापूर्वक अर्थानं करण्याचा प्रयत्न केला तर एक प्रकारे आपल्यामध्ये काहीतरी बदल होत आहे असं आपल्याला लक्षात येईल.
ऑफ कोर्स वन रेसिटेशन यू डोंट नोटिस व्हेरी मच डिफरन्स इन युअर माइंड.
तर एक जे काही एकाच वेळेचं जे पठण आहे त्याने काही फारसा बदल आपल्यामध्ये काही होणार नाहीये.
But if you keep reciting, the wisdom develops more.
जसं जसं आपण अधिक अधिक पठण त्याचं करत राहू तशी तशी आपली जी प्रज्ञा आहे ती वाढीस आपली लागत असते.
Just like filling a big pot with water by one drop at a time.
तर एक प्रकारे एखादं जे भांड आहे ते थेंब थेंब पाण्यानं हळूहळू भरत असतं त्याप्रमाणे आपल्याला वाटेल.
So now I should come on to the Atadanda Sutta.
आणि आता आपण अत्तदंड सूत्राकडे वळूया.
It's part of the Suttanipata.
हे सुत्तनिपाताचा भाग आहे.
This is the size of the whole Suttanipata.
सुत्तनिपाताचा एवढासा ग्रंथ आहे या साइज.
About 150 pages in many translations.
आणि 150 पेजेसवर म्हणजे जेवढे ट्रान्सलेशन आहे 150 पेजेसवर नाही.
And it's famous for many of its suttas, like the Dhaniya Sutta, the Metta Sutta.
तर याच्यामध्ये अगदी खूप प्रसिद्ध असे सूत्र आहेत, धनिया सूत्र आहे, मेत्त सूत्र यामध्ये समाविष्ट आहे.
रत्नसूत्र, मंगल सूत्र.
रत्नसूत्र पण याच्यातच आहे, महामंगल सूत्र पण यातच आहे.
It's famous because parts, not all, but some of this book is very old suttas.
तर हे प्रसिद्ध असण्याचं अधिक एक कारण आहे की यातले जे सूत्र आहे ते अगदी म्हणजे खूप जुने असे सूत्र आहेत.
And it's famous because the language is very simple.
आणि हे प्रसिद्ध असण्याचं कारण असं पण आहे की याच्यातली जी भाषा आहे ती अगदी साधी आणि सोपी आहे.
It's not full of long lists.
तर एक प्रकारे याच्यामध्ये काही मोठ्या मोठ्या याद्या नाहीत.
So the Atadanda comes from one of the oldest sections.
आणि याच्यातले जे सर्वात जुना असा भाग आहे त्यापैकी हे अत्तदंड सूत्र त्यातून आलेलं आहे.
Now I believe danda is a stick, is that right?
तर दंड म्हणजे एक प्रकारची काठी असं आपल्याला माहिती आहे, त्याचा अर्थ तसा होतो.
So Atadanda is suggesting taking up a stick to commit violence.
तर एक प्रकारे अत्तदंड हे दाखवत आपल्याला की काठी उचलणं आणि कोणाला तरी मारणं म्हणजे हिंसेसाठी प्रवृत्त होणं.
And of course this doesn't have to be physical violence. Sometimes people commit violence with their words, or even economically they make life difficult for other people.
तर हे काही दंड मार्ग जो आहे तो काही केवळ आपण शरीरानेच करतो असं नाही, तर एक प्रकारे वाचेच्याद्वारे पण आपण दंडित करत असतो किंवा हिंसा करत असतो. आणि अनेक लोक खूप आपल्या पैशामुळे पण इतरांचं जीवन अडचणीचं बनवत असतात, ती सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे.
But the Atadanda Sutta isn't just about violence. Only the two verses are about violence, the first two verses.
तर यातले फक्त जे पहिले दोन गाथा आहेत त्याच केवळ हिंसेच्या बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे.
It seems to me the Atadanda Sutta is a complete guide to spiritual life.
आणि म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांना असं वाटतं की अत्तदंड सूत्र खरं पाहिलं तर आध्यात्मिक जीवनासाठी एक प्रकारचं गाईड आहे.
So I'm just going to give a little bit of a summary of the Uttadanda Sutta now. The Buddha starts by reminding us what a lot of suffering there is in the world. Of course, in the Four Noble Truths, the Buddha emphasizes a craving as a source of dukkha. But in this sutta, the Buddha starts by mentioning hatred and violence. But of course, he does mention craving a lot later on. And then the Buddha says that when he was a young man, he wanted to find some place where there was no dukkha and no impermanence. He said he realized to his sorrow that there was no place where you could escape. This is an example of something we all know, but we don't know it deeply enough. And the Buddha uses a metaphor for fish in shallow water. A fish needs to be surrounded by water, and when the water gets shallow, it's a very unpleasant experience. So this is like all human life. And then the Buddha says that there's a source, there's a particular reason for this suffering. And he uses a metaphor. A metaphor of a thorn. So he says, it isn't easy to see this thorn because it's buried deep in people's hearts. But this thorn causes all our problems. So a commentary I read on the sutta says the thorn represents the mental poisons. As long as this thorn is in us, we will continue suffering. In some translations he said we will continue either running about or sinking. Running about is a sort of a restless, agitated, tormented mind. We all know what it feels like when you have craving or hatred. Your mind is very turbulent, so it's like running around. And the other bad tendency, he says, is sinking. It's like laziness, also. No inspiration, no virya. So the Buddha then tells us how to pull out the thorn. He gives a lot of guidance covering ethics.
आणि मग ते सांगतात की कशा तऱ्हेने आपण म्हणजे तिथे शिलाचा मार्ग आपल्याला सांगतात शिलाचरण करायला सांगतात.
Of course there are no lists, but he covers things like the 10 precepts in a different way.
आणि मग यामध्ये ते आपल्याला 10 शिलाचं पालन करायला सांगतात पण ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगतात.
And it's clear from this part of the sutta that pulling out the thorn isn't something you just do very quickly, it takes time.
तर एक प्रकारे ते सूत्रामध्ये असं पण सांगतात की हा जो काटा आहे तो की आपण पटकन काढू शकत नाही त्या काटा काढण्याला आपल्याला बराचसा वेळ द्यावा लागतो.
And the advice includes the mental states we should try to avoid and the mental states we should try to develop.
तर यामध्ये हे पण सांगतात की कुठल्या मनोवस्थांचं निर्मित कोणत्या मनोवस्था आपण टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या मनोवस्थांना आपण निर्माण केलं पाहिजे.
So the last part of the sutta describes what it is like to be enlightened.
आणि शेवटच्या सूत्राचा शेवटचा जो भाग आहे तो आपल्याला सांगतो की कशा तऱ्हेने आपण बुद्धत्व प्राप्ती करू शकतो.
And this is very inspiring.
आणि हा जो भाग आहे तो अगदी आपल्याला प्रेरणा देणार आहे.
For instance, he said an enlightened person has an unshakable mind.
आणि जो जे बुद्धत्वाचं मन असतं ते एक प्रकारे ते न अविचलित मन असतं.
He says an enlightened person is independent.
आणि जे काही बुद्धत्वाचं मन असतं ते एक प्रकारे
Of course, even the wanderers weren't materially independent because they required food from other people.
जे काही त्यावेळेसचे परिवारजक असायचे जे भटकंती करणारे असायचे ते जरी दुसऱ्यांवर म्हणजे वस्तूंसाठी किंवा खाण्या पिण्याच्या वस्तूंसाठी अवलंबित असायचे.
Other people had to give them their robes.
आणि ते इतर लोक त्यांना कपडे पण द्यायचे.
But the sage, the enlightened person, is mentally independent because they don't get affected by praise or blame.
तर ते जे काही म्हणजे बुद्धत्व प्राप्तीचं जे मन असतं ते एक प्रकारे टीका किंवा एक प्रकारे स्तुती किंवा निंदा याच्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही.
And the Buddha says the enlightened person is completely unselfish.
जर बुद्धत्व प्राप्ती करण्याला जो मन असतं ते एक प्रकारे निस्वार्थ मन असतं.
And that they don't create any karma.
आणि ते एक प्रकारे ते स्वरहित असतं आणि ते कुठलेही कर्म निर्माण करत नाही.
So the structure of the sutta is a little bit like the Four Noble Truths.
तर एक प्रकारे चार आर्य सत्य जशी ठेवण आहे त्या प्रकारे त्या सूत्राची मांडणी केलेली आहे.
And so I've laid the foundation now for the further talks.
तर मी या प्रकारे एक प्रकारे दुसरे जे माझे येणारे प्रवचन आहे त्यासाठी एक प्रकारची पाया केलेला आहे तयार.
And in the further talks we'll be going into different parts of the sutta.
आणि जेव्हा पुढे आपण जो सूत्राचा अधिक अभ्यास करू तर आपण सूत्राच्या वेगवेगळ्या भागांना पाहूया.